यिर्मया अध्याय 8 परमेश्वर असे म्हणतो, त्यावेळी यहुदातील राजांची, प्रमुख नेत्यांची, याजकांची, संदिष्टांची आणि यरुशलेम मधील सर्व लोकांची हाडे कबरीतून बाहेर काढतील आणि चंद्र, सूर्य, आकाशातले तारे ज्यांना ते अनुसरले आणि सेवा केली, ज्यांच्या ते मागे चालले आणि पूजन केले, त्यांच्या पुढे पसरतील. ती गोळ्या केल्या जाणार नाही किंवा पुरल्या जाणार नाही. ती पृथ्वीवर पसरलेल्या शेणखतासारखी असतील आणि या दुष्ट राष्ट्रातील जे उरलेले आहेत, ज्या प्रत्येक ठिकाणी मी त्यांना घालवले आहे, ती जीवनाच्या ऐवजी मृत्यू निवडतील, परमेश्वर असे म्हणतो. तर त्यांना सांग, परमेश्वर असे म्हणतो, कुणी पडल्यास पुन्हा उठणार नाही काय? कुणी चुकीच्या मार्गाने गेला तर फिरून मागे येण्याचा प्रयत्न करणार नाही काय? तर मग यरुशलेम मधील लोक कायमचे अप्रामाणिकपणात कावळले आहेत. ते विश्वासघात करीत राहतात आणि पश्चाताप करण्यास नकार देतात. मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आहे. ते योग्य ते बोलत नाहीत. कुणीही आपल्या केलेल्या वाईट कर्माबद्दल ते क्षमा मागत नाहीत. जो असे म्हणतो, मी काय केले, असा कुणी एक नाही. तसा युद्धात घोडा धावतो तसे ते सर्व आपल्या मनात येईल तेथे जातात. आकाशातील कर्कोची सुद्धा वेळेची योग्य जाणीव असते. पारवे, निळवी व सारस यांना आपल्या येण्याचा समय माहीत आहे, पण माझ्या लोकांस परमेश्वरचे वचन माहीत नाही. आमच्या जवळ परमेश्वराचे शिकवण आहे, म्हणून आम्ही शहाणे आहोत असे तुम्ही म्हणता, कारण लेखकाच्या कपटी लेखणीने ते खोटे केले आहे. शहाणे लाजवले गेले आहेत, ते नैराश्यात आहेत आणि पकडले गेले आहेत. पहा त्यांच्या शहाणपणाचा काय फायदा जर त्यांनी परमेश्वराचे वचन नाकारले. म्हणून मी त्यांच्या स्त्रिया दुसऱ्यांना देईल, त्यांचे शेते जे त्यांना ताब्यात घेतील त्यांना देईन, कारण लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत सर्वजण अति लोभी आहेत. संदिष्टापासून याचकापर्यंत सर्वांनी फसवणूक केली आहे. काही शांती नसताही शांती शांती असे बोलून त्यांनी माझ्या लोकांच्या कन्येचे घाय वरवर बरे केले आहे. त्यांनी केलेल्या दुष्कर्माबद्दल लाज वाटली का? नाही, त्यांना लाज वाटली नाही. म्हणून पडणाऱ्यांना शिक्षा होत असता ते पण त्यांच्याबरोबर पडतील असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर असे म्हणतो, मी त्यांना पूर्णपणे काढून टाकीन. द्राक्षवेलीवर एकही द्राक्ष नसेल आणि अंजिराच्या झाडावर एकही अंजीर नसेल. पाने सुकतील आणि जे काही त्यांना दिले आहे ते त्यांच्यापासून निघून जाईल. आपण येथे नुकतेच का बसलो आहोत? या भक्कम शहराकडे पळून जाऊ या, आम्ही मृत्यूमध्ये तेथे गप्प बसू. परमेश्वर आमचा देव याने आम्हास गप्प केले आहे, कारण आम्ही त्याच्याविरुद्ध पाप केले आहे. म्हणून त्याने आम्हाला विषारी पाणी प्यायला दिले आहे. आम्ही शांतीची आशा केली पण आम्हाला काहीच चांगले मिळाले नाही. तो आम्हास क्षमा करेल असे आम्हास वाटले, पण पहा अरिष्टच आले. त्यांच्या घोड्याच्या फुरफुरण्याचा आवाज दानापासून ऐकण्यात आला आहे. त्यांच्या शक्तिशाली घोड्यांच्या खिंकाळण्याच्या आवाजाने पूर्ण पृथ्वी थरथरली आहे, कारण ते भूमी व त्यावरील प्रत्येक गोष्टीचा नाश करण्यासाठी आले आहेत. ते नगराचा व त्यामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांस नाश करण्यासाठी आले आहेत, कारण पहा मी नाग आणि फुरशे तुमच्यामध्ये पाठवीन. त्यांना आवरणे अशक्य आहे, ते तुम्हास दंश करतील, परमेश्वर असे म्हणतो. माझ्या दुखण्याला काही अंत नाही आणि माझे अंतकरण अस्वस्थ आहे. पहा माझ्या लोकांच्या कन्येचा रडण्याचा आवाज फार दूर असलेल्या देशातून येतो. परमेश्वर स्वयं येत नाही काय? किंवा तिचा राजा तिच्यामध्ये नाही काय? मग त्यांनी आपल्या कोरलेल्या प्रतिमांनी आणि निरोपिक मूर्तींनी मला का क्रोध आणला आहे? सुगीचा हंगाम संपला, उन्हाळा सरला, पण आमचे तारण झाले नाही. माझ्या लोकांच्या कन्येच्या जखमेमुळे मी जखमी झालो आहे. तिच्या सोबत घडलेल्या भयानक गोष्टीमुळे मी शोकात आणि निराशेत आहे. गिलादमध्ये काही औषध नाही काय? तेथे वैद्य नाही काय? मग माझ्या लोकांच्या कन्येला आरोग्य का लाभले नाही?